सुपरहिट ट्रॅक तुम्ही ऐकलंय आणि मी आकांक्षा पुन्हा एकदा तुमचं वेलकम करतेय ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम. सो लग्न मुबारक या मराठी मूवीची टीम आपल्या बरोबर आहे आणि संस्कृती म्हणजे तू जसं म्हणालीस की आता मूवीमध्ये तुझा बेस्टी सिद्धांत आहे आणि सेटवर पण तुमची छान मैत्री आहे, तर मग रिअल लाईफमध्ये कॉलेजमध्ये असताना तुझी कोणी बेस्टी होती का किंवा बेस्टी होता का?
काहीच नाही, ऑपोजिट होतं सगळं. कॉलेज लाईफमध्ये आय डोंट इव्हन रिमेंबर मला कुठला एखादा मुलगा फ्रेंड होता. मी कम्प्लिटली बॉय रिपेलेंट होते, म्हणजे माझं इम्प्रेशन झालं होतं माझ्या कॉलेजमध्ये की ए बाबा तिच्याशी बोलायला जाऊ नको, ती भाव नाही देत, ती भाव नाही देत. कारण मला चांगलं आठवत आहे, एक तर मुलांचं जे काय असायचं की ती ना फ्रेंडशिप पाहिजे होती. म्हटलं काही खिशात असते फ्रेंडशिप की तुला काढून देऊ का काय, म्हणजे कसं असतं, फ्रेंडशिप पाहिजे होती. आय एम सॉरी लोक ऑफेंड होतील, पण फ्रेंडशिप हवी होती. तर मला इतकी सवय झाली होती की सॉरी नॉट इंटरेस्टेड असं करून जायचं. तर मला मुलांशी बोलायलाच नको असायचं, त्यामुळे मला असा काही गाय बेस्टी असा काही नव्हता कॉलेजमध्ये.
चला हे तर क्लिअर झालं की तिला कोणी बेस्टी नव्हता, पण कसं आहे ना की कॉलेज लाईफ असू द्यात, स्कूल लाईफ असू द्यात, एखादं लव्ह लेटर येतं किंवा आपण पण कोणाला तरी काहीतरी लिहितो, तर असं कधी संस्कृतीच्या लाईफ मध्ये झालं होतं का? कळणार आहे तुम्हाला हा किस्सा थोड्याच वेळात. 93.5 रेड एफ एम बजाते रहो.